नमस्कार,
आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। भाजपा उमेदवार श्रीपाद नायक आणि पल्लवी धेपो हांणी आज उमेदवारी अर्ज भरले। आयज सावन राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी जल पखावडा कार्यावळी सुरू। राज्यात आणि देशात अनुपावसाचे सरासरी प्रमाण बरे असतले वेधशाळेची माहिती। पहिलो रणजी क्रिकेट खेळगडो सुभाष कंग्राळकर संसाराक अंतरले। भाजपाचे लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक आणि दक्षिण गोयचे उमेदवार पल्लवी धेपो हांणी आज सकाळी उमेदवारी अर्ज सादर केले। केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांणी पणजे जिल्हाधिकारी कार्यालयात जाल्यार पल्लवी धेपो हांणी मडगांव जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केलो। उमेदवारी अर्ज सादर करताना दोन्ही कडेन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, मंत्री, भाजपा आमदार तसेच कार्यकर्ते हजर आशिले। सबका साथ सबका विकास या धोरणावरवी भाजपान उदरगत केल्या। संविधानाचेर घातिल्ल्याचे सांगून काँग्रेस आणि विरोधक फटोवपाक लागल्यात असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि भाजपाच्या दक्षिण गोय लोकसभा उमेदवार पल्लवी धेपो हांची उमेदवारी सादर करचे पयली कार्यकर्त्यांकडेन संवाद साधताना काँग्रेसीचेर टीका केली। डॉ बाबासाहेब आंबेडकर हांणी जे संविधान भारताक दिला ते आमच्या खातीर प्राधान्य जावन आसा। चंद्र आणि सूर्य जो मेरेन आसा तो मेरेन हे संविधान कायम उरतले। अल्पसंख्याकांक भेकडावपा खातीर संविधान बदलतले म्हणून चुकीचे सांगू नाकात। काँग्रेसीन सदांच जाती आणि धर्माच्या नावाखाला प्रचार केला, मतां मागल्यात। भाजपाक जाती धर्माचेर मतां मागपाची गरज ना असे मुखेलमंत्र्यांनी म्हळे। काँग्रेसीची 60 वर्सां आणि मोदी सरकारची 10 वर्सां हाची तुळा केल्यार उदरगतीची कामां मोदी हांच्या कार्यकाळात चड झाल्याचे दिसून येता असे मुखेलमंत्र्यांनी मुखार म्हळे। आयज सावन राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी जल पखावडा कार्यावळी सुरू झाल्यात। दरवर्सा 16 ते 30 एप्रील असे 15 दीस उदक पंदरस म्हणून मनयतात। कुटी फोणेच्या श्री अमे उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी आज केरी विजयदुर्गा तळ्याच्या वाठाराक भेट दिली। आमच्या जाणटेल्यांनी उदकाच्या संवर्धनाची केली शास्त्रीय रचणूक अजून मेरेन कितली प्रभावी असा ते प्राचार्य सुभाष जाण हांणी यावर सांगले। विद्यार्थी आणि शिक्षक 40 जणी अभ्यास भोवणेत वाटेकार झाले। मजगती राज्यातल्या सगळ्या शाळांनी जलशक्ती अभियानाखाला उदकाचे संवर्धन या विषयाचेर कार्यावळी आखच्यो असे समग्र शिक्षा विभागाच्या प्रकल्प संचालकांनी कळीत केला। ही उदका पंदरस दर वर्सा मनयतात। सगळ्या शाळांनी, शिक्षणिक संस्थांनी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक समित्यांनी या कार्यावळीत सक्रिय सहभाग घेवचो असे समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ शंभू घाडी हांणी कळीत केला। जलशक्ती अभियानाअंतर्गत पावसाचे उदक साठयात ही मोहीम 22 मार्च 2021 दिसा सुरू झाली। पावसाच्या उदकाची नोंदणी, उदक संवर्धन, उदकाची मेजणी तसंच जिओ टॅगिंग आणि सगळ्या उदका स्रोताची माहिती एकठ्या करपाचेर ही मोहीम लक्ष केंद्रीत करता। उदका संवर्धनाची शास्त्रीय येवजण तयार करप, सगळ्या जिल्ह्यांनी जलशक्ती केंद्रां स्थापन करप, सघन रानां तयार करप आणि जागृताय निर्माण करप ह्या उद्देशाखातीर ह्या मोहिमेखाला वावर जाता। केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचो क्षेत्रीय उत्कृष्टता पुरस्कार सेवा संस्था विभागात 2023 वर्सा खातीरचो तिसवाडी तालुक्यातल्या मेर्शी सहकारी विविध कार्यकारी सेवा संस्थेक फावो झाला। 14 तारखेक मंत्री सुभाष शिरोडकर हांच्या हस्तुकी हो पुरस्कार भेटयले। पुरस्कार मिळण्या खातीर संस्थेचे अध्यक्ष कृष्णा कुडणेकार आणि भागधारकांक, काम करप्यांक आणि सहकारी संचालक हांचे उपकार आठयले। मजगती चिखली ग्रामपंचायत आणि रिस्पॉन्सिबल अर्थ फाउंडेशन यांच्या जोडपालवान चिखली पंचायतीतल्या 3 गृहनिर्माण सोसायटींक घनकोयर व्यवस्थापन नियम 2016 आणि नाविन्यपूर्ण कोयर व्यवस्थापन पद्धतीचो वापर केल्ल्या खातीर पुरस्कार भेटयले। या सोसायट्यांनी कोयर भरपाक येवपाची वाट पळयनासतना सोसायटीच्या वाठारातूच कोयर साठवून ताचे विलगीकरण केंद्र उभारपाची स्वतः जापसालदारकी घेतल्या। अशे करून या सोसायटींनी देख घालून दिल्या। कोयर साठवण आणि विलगीकरण करून सोसायटीत सुरक्षा वाढोवपा वांगडाच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक सहभागाक उर्बा दिल्या। येवपी पिळग्यांचो फुडार आणि हरीत फुडार तयार करचो असोच जातलो असे सरपंच कमलाप्रसाद यादव हांणी म्हळा। म्हापशेच्या फामात मिलाग्री सायबिणीचे फेस्त समारोह व्हडा भक्तीभावान मनयले। ह्या फेस्ताक गोयचे आणि गोंयाभायले लोक व्हडा संख्येन हजर आशिले। फेस्तावेळार मिलाग्रीस सायबीण आणि तिच्या हाणीर आशिल्ल्या बाळक जेजूक भक्त तेल, फुलां आणि मेणवाती ओंपतात। हेवेळार केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक आणि उपसभापती जोशुआ डिसोजा हांणी इगर्जेक भेट दिवन सायबिणीच्या मूर्तीत तेल अर्पण केले। फेस्ता निमतान सेंट जेरोम इगर्जेत फातोडेसान प्रार्थना दवरिल्ल्यो। सकाळी 10 वरांचेर धर्मगुरू फादर लियोनार्डो मोरायश हांच्या मार्गदर्शनाखाला मुखेल प्रार्थना झाली। हेवेळार सहाय्यक धर्मगुरू फादर सावियो पिंटो आणि फादर आगुस्तीन आल्फोन्सो हजर आशिल्ले। फोणीच्या श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेवतीन बायला रोगतज्ञ डॉ रेखा दुबाशी हांच्या पाळी आणि बरेच काही या बायलांच्या भलायकीविषयीच्या लेखासंग्रहाचो पुस्तक प्रकाशन सोहळा झालो। हेवेळार मुखेल सोयरे म्हणून डॉ केदार पडते, मानाचे सोयरे म्हणून डॉ शेखर साळकार, बरोवपी डॉ रेवा दुबाशी, डॉ सर्वेश दुबाशी हजर आशिल्ले। आयची बदललेली जीवनशैली, चुकीचो आहार आणि हेर काय कारणांक लागून पयलीच्या तुळेंत चलयांक मासीक पाळी कमी वयात येवपाचे प्रमाण वाडलां। मासिक पाळी ही सैमिक गोष्ट त्याविषयी चलियांनी आणि त्यांच्या पालकांनी गोंधळून वच्च न्हय याविषयी पालकांनी चलियांक योग्य पद्धतीन समजावून सांगप आणि त्या दिशा तांकां तयार करप गरजेचे असा असे ह्यावेळी उलयतना डॉ केदार फडते यांनी म्हळे चलियांक मासिक पाळी आयल्या उपरांत तांकां बरो आहार दिवपाचेर भर दिवचो तशीच बरी पुस्तकां वाचपाक दिवची संगीत आयकुपाची संवय लावची बदलत्या जीवनशैलीक लागून आणि हेर काय कारणाक लागून आज 30% जोडप्यांक भुरगीं जायनात ही चिंतेची गजाल असे डॉ केदार हांणी म्हळे पुस्तकातल्यान आपणे खूप जणांचे आभार मानल्यात या पुस्तकावरवी मासिक पाळी ही सर्वसामान्य गजाल आणि नैसर्गिक क्रिया ही गजाल सगळ्या मेळून पावपाचो यत्न केला देखून हाजे कडेन पळोवपाचो दृष्टीकोन बदलूंक जाय आणि दादल्यांनी ताका साथ दिवपाक जाय असे बरोवपी डॉ रेवा दुभाषी हांणी सांगले आयज राज्यात व्हडा प्रमाणात स्तनाचो काक्रप जाता आणि हेर काकरांची दुयेसां वाढल्यात बायलांनी आपल्या भलायकेविशी जागृत रावन वेळेर तपासणी करून निदान बेगीन जाले तर सहज काकरार जिकूं येता बायलांनी भुरग्यांक स्तनपान दिल्ले योग्य वेळेत लग्न केले तर काकराचे प्रमाण कमी जाता अशा ह्यावर उलयतना डॉ शेखर साळकार हांणी म्हळे ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातले बरेच लोक गोयात उद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांनी नोकरी करतात या कामगारांक 26 एप्रिलाक जावपी मतदानाच्या दुसऱ्या पावण्यात आपल्या राज्यात वचून मतदान करप शक्य जावचे म्हणून सरकारान सुटी जाहीर केल्या याविशीची अधिसूचना सरकारान जारी केल्या इतल्या मजगती 7 मेक गोयात लोकसभे खातीर मतदान जातले हे दिसा लेगीत सरकारान पगारी सुटी जाहीर केल्या रणजी करंडक क्रिकेट सर्तीत पयलो खेळ खेळिले गोयच्या पंगडाचे सलग 28 खेळात कर्णधार म्हणून वावुरलेले फलंदाज तशेंच निवृत्ती उपरांत व्यवस्थापक म्हणून निवड समितीचे सदस्य म्हणून वेगवेगळ्या पदांचेर काम करपी आणि चौगुले क्लबा खातीर खेळिले दिग्गज खेळगडे सुभाष कंग्राळकर हे 71 वर्सा पिरायेच्या काळजाच्या आताकाच्या दुयेसान संवसाराक अंतरले काय कौटुंबिक समारंभाक बेळगांवा गेल्ले कडेन तांकां काळजाचो आताक आयलो तांच्या मरणाचेर गोवा क्रिकेट असोसिएशन म्हळ्यार जीसीएन खर दुख प्रगटायला तिसवाडी तालुका आंतरशालेय क्रिकेट सर्तीत कुजिराच्या मुष्टीफंड विद्यालयान कांपालार जाल्ल्या खेळांत पणजेच्या डॉन बॉस्को विद्यालयाक हारायले 20 षटकांच्या निमण्या फेरयेत डॉन बॉस्कोन पयली फलंदाजी करून 119 धावण्यो केल्यो तेन्ना मुष्टीफंडान 19 षटकांत 7 गडे राखून 120 धावण्यो पुराय केल्यो मजगतीं स्पार्कलिंग स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब गोवा टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशन आणि गोय खेळा प्राधिकरणाच्या जोडपालवान घेतिल्ल्या चौथ्या गोय पांवड्यावेल्या 14 वर्सा सकयल्या टेनीस बॉल क्रिकेट सर्तीत चलयांच्या गटात माशेलाच्या श्री शारदा इंग्लिश हायस्कुलान तर चलयांच्या गटात केरी फोणीच्या सुरश्री केसरबाई केरकार हायस्कुलान जैत जोडले राज्यात तापमानात दिसानदीस वाढ जायत असा वाढत्या गरमी वांगडा सर्वसामान्य आर्द्रतेच्या तुलनेत 14% चढ आशिल्ल्यान लोकांक गरमी चढ बाधता फुडले 2 दीस वाढत्या गरमी वांगडा आर्द्रताय वाढटली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला पूण गरमी उपरांत येवपी पावस गोंय तशेंच कोकणात भरपूर प्रमाणात पडटलो आनी सरासरी परस चड पडूं येता असो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला नैऋत्य मोसमी पावस म्हळ्यार मॉन्सून जून ते सप्टेंबर मजगती आसतलो अशें हवामान खात्यान म्हळां आनी देशांत सरासरी 106% पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या आनी पावस समाधानकारक आसतलोय अशें म्हळां हो पयलो अदमास हवामान खात्यान उक्तायला तरी मे म्हयन्याच्या अखेरेक सारखे चित्र स्पश्ट जातलें मजगती कांय शाळांनी वर्ग चालू आसात आनी ह्या वाढट्या गरमेंत विद्यार्थ्यांक वतान भरिल्ल्याचें मतींत आयिल्ल्यान असल्या उगड्या वातावरणांत भुरग्यांक व्हरचें न्हय आनी सरकार भलायकी खातें आपत्ती वेवस्थापन आनी शिक्षण खात्यान दिल्ल्या शिटकावणीचो पाळो दिवचो अशी शिटकावणी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी दिल्या राज्यातल्या अपघातांचे सत्र चालूच आसा चड करून दुचाकीवाले ओव्हरटेक करतना वा हॅल्मेट वापरनात आनी वेगान गाडी चलोवन अपघाताक कारणीभूत थारतात तर कांय कडेन सोरो पिवन वा उलट्या चुकीच्या वाटेन येवन कांय गाडयो आनी अवजड वाहनांनी धपको दिल्ल्यान खूप जणांक जीव वगडावचो पडला आयतारा राती उसरा कोळम रिवण हांगा रावपी मूळ झारखंडचे 2 जाण दालू कुजार आनी जीवन सोरेन अशा ताका भिरांकूळ अपघातात सोपले ह्या स्वयं अपघातात तांचो स्कुटरीवेलो ताबो गेल्ल्यान संरक्षण कठड्याक धपको दिवन विजेच्या खांब्याक ते धडकले मजगती कुशावती न्हंयच्या बांद्यार न्हावपाक गेल्ल्या कडेन इम्तियाज मुल्ला ह्या मूळ कर्नाटकाच्या तरणाट्याक बुडून मरण आयले आनीक एका अपघात जाता जाता टळ्ळो परा सागांव मार्गावेली कदंबा बसीचे स्टॅरींग व्हील अचकीत लॉक जाल्ल्यान बस रस्त्याकडेच्या शेतान घुसली ह्या अपघातांत 4 प्रवासी किरकोळ जखमी जाले दक्षिण गोयातले सगळ्या हॉटेलांचे मालक व्यवस्थापन लॉजिंग बोर्डिंग खासगी गेस्ट हाऊस पेईंग गेस्ट हाऊस रावपाची व्यवस्था करपी घरमालक आणि धार्मिक संस्थांनी आपल्याकडे येऊपी गिरायकांची ओळख पटल्याशिवाय तांकां आपल्याकडे रावपाक दिवचे न्हय असो आदेश दक्षिण गोय जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या गिरायकाचे मतदार कार्ड गाडी चलोवपी परवानो स्मार्ट कार्ड आधार कार्ड पासपोर्ट ह्या सारख्या ओळखपत्राची मागणी करची असे तांणी म्हळां आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो भाजपा उमेदवार श्रीपाद नायक आणि पल्लवी देपवण आज उमेदवारी अर्ज भरले आयज सावन राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी जल पखवाडा कार्यावळी सुरू राज्यात आणि देशात अनु पावसाचे सरासरी प्रमाण बरे असतले वेधशाळेची माहिती पयलो रणजीत क्रिकेट खेळगडे सुभाष कंग्राळकर संसाराक अंतरले आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.